आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अनुसूचित जाती आणि जमाती दर्जा फक्त हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्मियांनाच मिळू शकेल असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. रेल्वे तिकीट रद्द करण्याच्या शुल्कात बदल. 8 तास आधी तिकीट रद्द केलं तर कुठलाही परतावा नाही. जादा परताव्याचं आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या प्रकरणांचा निकाल लवकर लागावा याकरता कायद्यात बदल करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. पश्चिम आशियात सुरू असलेल्या गंभीर परिस्थितीला एकजुटीनं सामोरं जावं लागेल याचा प्रधानमंत्र्यांचा पुनरुच्चार. आणि महिला क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर. हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माची अनुयायी असणारी व्यक्तीच अनुसूचित जाती आणि जमाती दर्जासाठी दावा करू शकेल. ख्रिस्ती धर्मासारख्या इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीचा अनुसूचित जाती दर्जा रद्द होईल असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. या 3 धर्मांव्यतिरिक्त इतर धर्मात धर्मांतर केलेली कोणतीही दलित व्यक्ती अनुसूचित जाती आणि जमातींवरच्या अत्याचार प्रतिबंधक कायद्याचं उल्लंघन झाल्याचा दावा करू शकत नाही असं न्यायालयानंच म्हटलं आहे. आंध्र प्रदेशातल्या एका ख्रिस्ती धर्मगुरुने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर न्यायमूर्ती पी के मिश्रा आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठानं आज हा निवाडा दिला. भारतीय रेल्वेनं तिकीट रद्द करण्याच्या शुल्कात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासाला 8 तास शिल्लक असताना रेल्वेचं तिकीट रद्द केलं तर कुठलाही परतावा मिळणार नाही अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत दिली.
ब्लैक वाला टिकट खरीदने की जो टेंडेंसी होती है वो होती है 24 आवर्स पहले, तब वो कोई भी प्राइस देने के लिए तैयार होता है ब्लैक का टिकट खरीदने के लिए. तो एजेंट्स का वो जो इंसेंटिव है लास्ट मिनट वाला, उसको समाप्त करने के लिए 8 घंटे से पहले नो रिफंड करते.
सध्या 4 तास आधी तिकीट रद्द केलं तर कुठलाही परतावा मिळत नाही. प्रवास सुरू व्हायला 72 तासापेक्षा कमी वेळ आणि 24 तासापेक्षा जास्त वेळ शिल्लक असेल तर रेल्वेच्या भाड्याच्या 25% शुल्क आकारलं जाईल. सध्या 48 तासांपेक्षा जास्त आणि 12 तासापेक्षा कमी कालावधीत तिकीट रद्द केलं तर 25% शुल्क कापलं जातं. प्रवासाला सुरुवात करायला 24 तासापेक्षा जास्त आणि 8 तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक असेल तर 50% रद्दीकरण शुल्क आकारलं जाईल. सध्या 12 तासांपेक्षा कमी आणि 4 तासापेक्षा जास्त वेळ असेल तर 50% शुल्क आकारलं जात होतं. प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रवास सुरू व्हायच्या 1/2 तास आधीपर्यंत प्रवास सुरू करण्याचं ठिकाण बदलण्याची सुविधा रेल्वेनं उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी चार्ट तयार व्हायच्या आधीच प्रवास सुरू करण्याचं ठिकाण बदलता येत होतं. जादा परताव्याचं आमिष दाखवून फसवणूक केलेल्या प्रकरणांचा निकाल 6 महिन्यात दिला जावा याकरता कायद्यात बदल करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. याबाबत हेमंत ओगले यांनी प्रश्न विचारला होता. दिव्यांगांना प्रधानमंत्री आवास योजनेतून दिल्या जाणाऱ्या घरात रॅम्पची व्यवस्था केली जाईल असं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. विकसित महाराष्ट्र 2047 धोरणांतर्गत दिव्यांगांना कौशल्य विकास तसंच स्वयंरोजगार प्रशिक्षण दिलं जातं अशी माहिती देत त्यांनी दिव्यांग बीज भांडवल योजनेअंतर्गत अर्थसहाय्यात वाढ केली जाईल आणि स्पर्धा परीक्षेसाठीचं शुल्क कमी करण्याचा विचार केला जाईल अशी ग्वाही दिली. विधिमंडळाच्या बाहेर घडलेल्या घटनांवर निर्णय किंवा आदेश देण्याचा अधिकार हा सभागृहांच्या पीठासीन अधिकाऱ्यांना नाही तर कार्यकारी मंडळाला आहे असं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिलं. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी झालेल्या गोंधळाप्रकरणी पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काल दिल्याप्रकरणी ते बोलत होते.
ज्यावेळी सभापती असं निर्देशित करतात त्यावेळी सभापतींनी तो दिलेला निर्देश असतो, त्या संदर्भात त्यावेळेच्या परिस्थिती अनुसार त्यांनी तो दिलेला निर्देश असं समजून वस्तुस्थिती असेल तर एक्झिक्युटिव्ह त्याच्यावर कारवाई करतो आणि त्याच्यात जर वेगळी वस्तुस्थिती असेल तर एक्झिक्युटिव्हला हा अधिकार आहे की ते पुन्हा त्यांना कळवू शकतात की ही वस्तुस्थिती नाही, हे करणं शक्य नाही.
हाफकिन संस्थेकडे असलेला DPT लस तयार करण्याचा स्ट्रेन ही अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक जैवसंपत्ती आहे. याचं बाजारमूल्य 100 करोड रुपये आहे. रिलायन्स लाईफ सायन्सेस या खासगी कंपनीने प्रस्ताव दिल्यानंतर कोणतीही विचारणा न करता हाफकिनने लगेच एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागवण्याची प्रक्रिया सुरू केली. यावर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधी माध्यमातून आक्षेप घेतला. हाफकिन ही संस्था स्वतः लस उत्पादनात सक्षम असताना 1500 कोटींचा हा मौल्यवान ठेवा खासगी कंपनीच्या हातात का दिला जात आहे असा सवाल विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. त्यामुळे खासगी कंपनीला स्टेन देण्याची प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी अशी मागणी त्यांनी केली. बारामती विधानसभा मतदारसंघातली पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असून त्याकरता विरोधी पक्षांशी चर्चा करू असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल तटकरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे आभार मानले. दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार येत्या 6 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरतील अशी माहिती तटकरे यांनी दिली. बारामती आणि राहुरी या दोन मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिलला मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात सुरू असलेल्या गंभीर परिस्थितीचे परिणाम दीर्घकाळ राहतील त्यामुळे आपल्याला अशा परिस्थितीसाठी एकजूट दाखवावी लागेल याचा पुनरुच्चार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला. पश्चिम आशियातल्या संघर्षावर त्यांनी आज राज्यसभेत निवेदन दिलं त्यावेळी ते बोलत होते. कोरोना काळात दाखवलेली एकजूट आपल्याला पुन्हा एकदा दाखवावी लागेल असं आवाहन त्यांनी देशवासियांना केलं. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे देशासमोर गंभीर ऊर्जा संकट निर्माण झालं आहे त्यामुळे संवाद आणि राजनैतिक प्रयत्नांच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करणं महत्वाचं आहे. भारताने युद्धाच्या सुरुवातीपासूनच संबंधित देशांच्या अध्यक्षांशी संपर्कात राहून शांततेसाठी प्रयत्न केले आहेत तसंच व्यावसायिक जहाजं आणि होर्मुझची अडवणूक स्वीकारार्ह नाही असंही मोदी म्हणाले. परिस्थितीचा गैरफायदा घेणारे अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतील मात्र अशांवर विश्वास ठेवू नका असं आवाहनही मोदींनी केलं. अशा परिस्थितीत काळा बाजार आणि साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचं आवाहन मोदी यांनी राज्य सरकारांना केलं. केंद्र सरकारने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे देशातल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते असंही चौहान म्हणाले. दरम्यान लोकसभेत आज वित्त विधेयक 2026 वरची चर्चा पुढे सुरू होईल. सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकारने गेल्या 5 वर्षात 5,00,000 कोटी रुपये वितरित केले आहेत अशी माहिती सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी आज लोकसभेत पुरवणी प्रश्नांच्या उत्तरात दिली. ते म्हणाले की राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने 1963 ते 2014 या 51 वर्षांच्या कालावधीत सहकार क्षेत्राला बळकट करण्यासाठी फक्त 50,000 कोटी रुपये वितरित केले होते. एसटी महामंडळाच्या ताफ्यात राजमाता जिजाऊ श्रेणीच्या 3,000 बसगाड्यांचं आज लोकार्पण करण्यात आलं. 2x3 आसन रचनेच्या या बसमध्ये 56 जणांची आसन व्यवस्था आहे. बस राज्याच्या कानाकोपऱ्यात नागरिकांना वाहतूक सेवा देईल असं परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.
राज्यामध्ये पहिल्यांदाच 3,000 स्मार्ट बसेसचं लोकार्पण या महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि प्रामुख्याने खेड्यापाड्यातल्या प्रवाशांसाठी आज आम्ही केलेलं आहे. 56 आसनाची व्यवस्था असलेल्या ह्या 2x3 बसेस टप्प्याटप्प्यानं महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातले जे आमचे एसटी स्थानक आहेत त्या ठिकाणी आजपासून त्याचं लोकार्पण करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. राजमाता जिजाऊ हे नामकरण केलेल्या ह्या बसेसचं लोकार्पण आज ह्या विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये करण्यात आलेलं आहे.
महिला क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय T20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा निवड समितीनं केली आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालच्या या संघात शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग, दीप्ती शर्मा आणि ऋचा घोष या अनुभवी खेळाडूंबरोबरच काश्वी गौतम, क्रिंता गौड आणि श्री चरणी या तरुण खेळाडूंचा समावेश आहे. रेणुका ठाकूर, अरुंधती रेड्डी आणि श्रेयंका पाटील या गोलंदाजांचाही यात समावेश असेल. दक्षिण आफ्रिकेत 17 एप्रिलपासून ही मालिका सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अनुसूचित जाती आणि जमाती दर्जा फक्त हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्मियांनाच मिळू शकेल असा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा. रेल्वे तिकीट रद्द करण्याच्या शुल्कात बदल. 8 तास आधी तिकीट रद्द केलं तर कुठलाही परतावा नाही. जादा परताव्याचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांच्या प्रकरणांचा निकाल लवकर लागावा याकरता कायद्यात बदल करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. पश्चिम आशियात सुरू असलेल्या गंभीर परिस्थितीला एकजुटीनं सामोरं जावं लागेल याचा प्रधानमंत्र्यांकडून पुनरुच्चार. आणि महिला क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.